chinimandi.com पॉडकास्ट।
देशामध्ये सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाने गाठला उच्चांक। गेल्या 24 तासात 97,570 नवे रुग्ण। देशामध्ये सलग तिसऱ्या दिवशी कोरोना संक्रमणाने उच्चांक गाठलाय। हा तिसरा दिवस आहे आणि जेव्हा एका दिवसामध्ये 95,000 सुद्धा अधिक कोरोनाच्या केस समोर आल्या आहेत। शनिवारी 97,570 नवे रुग्ण समोर आले आहेत। या नव्या रुग्णांबरोबरच देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढून 46,59,000 अधिक झाली आहे। पण ही बाब दिलासादायक आहे की कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत सुद्धा भर पडत आहे। आकड्यांनुसार आतापर्यंत 36,24,000 लोक कोरोनामुक्त झाले आहेत। आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यानुसार कोरोनामुक्त रुग्णांचा दर वाढून 77.77% झालाय, तर मृत्यू दरातही मोठी घट झाली आहे। हा दर 1.66% झालाय, तर 20.56% रुग्णांवर अजून सुद्धा उपचार सुरू आहेत। देशामध्ये कोरोना मृत्यू दर जागतिक सरासरीपेक्षा सर्वात कमी आहे। भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या आकड्यांच्या नुसार देशभरामध्ये 11 सप्टेंबर पर्यंत 5,51,89,226 नमुन्यांची चाचणी करण्यात आली। यामध्ये शुक्रवारी एका दिवसामध्ये 10,91,251 नमुन्यांची तपासणी करण्यात आली। तपासणीची संख्या गुरुवारच्या तुलनेत कमी आहे, पण रुग्णांच्या संख्येत भर पडली आहे।